श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। काल 9व्या श्लोकापर्यंत निरूपण झालं होतं, 15वा अध्याय सुरू आहे। 9व्या श्लोकामध्ये माऊलींनी सांगितलं की जेव्हा जीव हे शरीर सोडून जाते तेव्हा आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रिय आणि मन या 6 इंद्रियांना सोबत घेऊन जाते, आणि जेव्हा परत जन्म त्या जीवात्म्याचा होतो तर त्यावेळी ते विषय परत त्या नवीन शरीरामध्ये प्रकट होतात। बरेच लोक पाहण्याची शक्ती नसते, बऱ्याच लोकांना बोलण्याची शक्ती नसते, तर हे ओरिजिनली जी शक्ती घेऊन गेलेले होते तर ती शक्ती परत आल्यानंतर मग त्यांचं कितीही तिने ट्रीटमेंट करा ते नाही पाहू शकत, तर नाहीच पाहू शकत, ते जन्मांधच असतात। त्यांचं कितीही ट्रीटमेंट करा ते नाही ऐकू शकत, तर नाहीच ऐकू शकत। याचं कारण, सायंटिफिक कारण हे आहे की ज्या जीवासोबत जेवढ्या शक्ती आहेत त्या तेवढ्याच्या तेवढ्याच राहणार, त्या नॅचरल शक्तीला तुम्ही क्रिएट करू शकत नाही। नॅचरल शक्ती जर असेल आणि त्याच्यामध्ये मेकॅनिकल काही फॉल्ट असा आला असेल तर मेडिकल सायन्सद्वारा त्याला आपण थोडंसं दुरुस्त करू शकतो, पण ती शक्ती निर्माण करू शकत नाही। यातून हा कित्ता आपल्याला घडतो। आज 10व्या श्लोकापासून पुढचा भाग घेऊया। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्तात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसाः। शरीर सोडून जात असताना, शरीरात राहत असताना, विषयांचा उपभोग घेत असताना अथवा सुख दुःख या गुणांनी युक्त असताना अज्ञानी लोक या आत्म्याला देहाहून वेगळा असा पाहू शकत नाही। परंतु ज्ञानरूपी चक्षुंनी युक्त असलेले जे ज्ञानी लोक असतात तो देहाहून वेगळा आहे असे त्यांना स्पष्ट दिसते। प्रयत्न करणारे जे सुसंस्कृत नाहीत, जे प्रयत्न करणारे जे सुसंस्कृत योगी असतात ते या आत्म्याला आत्म्याच्याच ठिकाणी पाहतात, आणि यत्न करणारे पण ज्यांचे मन सुसंस्कृत नाही म्हणून ज्यांना वैराग्य नाही असे अविवेकी यत्न करून देखील आत्म्याला जसा आहे तसा पाहू शकत नाही। परिदेहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलभे ते चळवळेचे निलोभे आला म्हणती तैसेची तया संगती इंद्रिये आपुलाल्यार्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगणे जया पाठी भोग क्षीण आपैसे देह गेलिया ते नदिसे तेथे गेला गेला ऐसे बोभातिगा।
लहानसा देह उत्पन्न झाला आणि त्या देहाच्या ठिकाणी चेतना प्रकट झाली की त्या हालचालीच्या योगाने आत्मा जन्मास आला असे म्हणतात। वास्तविक तो त्या शरीरामध्ये जीव आलेला असतो, आत्मा तर आहे तिथेच आहे। त्याप्रमाणे त्या चेतनेच्या म्हणजे जीवाच्या संगतीने इंद्रिये आपापल्या विषयामध्ये व्यवहार करतात। अर्जुना, त्या व्यवहार करण्यालाच जे अविचारी लोक त्या जीवाचे भोगणे असे म्हणतात। नंतर भोग क्षय झाल्यावर, भोग भोगून झाल्यावर देह आपोआप पडतो, आणि देह पडला म्हणजे ती हालचाल दिसत नाही आणि त्यावेळी तो आत्मा मेला असे ते ओरडतात, रडतात। पै रुखू डोल तू देखावा तरी वारा वाज तू मानावा रुखू नसे तेथे पांडवा नाही तो गा कारसा समोर ठेविजे आणि आपण पेथे थ देखिजे तरी ते धवाची जाले मानिजे कायाधी नाही। कापरता केलिया आरिसा लोपू झाला तया भासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा का चंद्री वेगू अभ्राचा रोपिजे तैसे होईजे जाईजे देहे ते आत्मसत्ते अविक्रिये निष्टंकिती गा मोहे आंधळे ते
झाड हालत असताना पाहिले तरच मग वारा वाहतो असे आहे का? जर झाड हालत नसेल तर तिथे वारा नाही का? किंवा आरसा समोर ठेवला आणि त्यात आपले प्रतिबिंब पाहिले तेव्हाच आपण उत्पन्न झालो असं होतं का? तिथे जर आरशासमोर उभं नाही राहिलं तर मग आपण नाही आहोत का? आरसा बाजूला केला त्या आरशातील प्रतिबिंबाचा लोभ झाला मग आपण स्वतः नाही असा निश्चय करावा का? वास्तविक पाहिले तर शब्द हा तर आकाशाचा गुण आहे, परंतु तो मेघाच्या कपाळावर हाणला जातो, म्हणजे त्या शब्दांचा आरोप मेघांवर केला जातो. ढग गडगडतात, ढग कुठं गडगडतात, तो तर आवाज आकाशातून येतो. अथवा चंद्रावर ढगाच्या वेगाचा आरोप केला जातो, चंद्र चालतो, चंद्र कुठं चालतो, ते तर ढग जिकडे तिकडे वळतात. त्याप्रमाणे देहाने उत्पन्न व्हावे आणि नाश पावावे, ते देहाचे उत्पन्न होणे आणि नाश पावणे हे विकाररहित अशा आत्मसत्तेवर ते आंधळे लोक भ्रमाने निश्चयपूर्वक आरोपित करतात, त्याचा त्याच्यावर आरोप लावतात.
येथ आत्मात्मयांच्या ठाई देखी जे देहींचा धर्मदेही ऐसे देखणे ते पाही आन आहाती ज्ञाने का जयांचे डोळे देखो नीन राहाती देहींचे खोळे सूर्य रश्मी आणि आणि ग्रीष्मी जैसे तैसे विवेकाचे निपैसे जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञानिये देखती ऐसे आत्मयाते जैसे तारा गणी भरले गगन समुद्री बिंबले परी ते तुटोनी नाही पडिले ऐसे निवडे गगन गगनीची आहे हे आभासे ते वाये तैसा आत्मा देखती देहे गवसिलाही.
त्या ठिकाणी म्हणजे जन्म मरण हे जे विकार होत असताना आत्मा म्हणजे जीवात्मा आत्म्याच्या ठिकाणी पाहावा, म्हणजे जीवात्मा हा निर्विकार ब्रह्म आहे असे समजावे, आणि देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी पाहावे, म्हणजे जे काही होत आहे जे काही घडत आहे हे प्रकृतीच्या आज्ञेनुसार देहाद्वारा घडत आहे. आत्मा हा अलिप्त आहे, म्हणजे जन्म मरण इत्यादी विकार हे देहाचे आहेत असे पाहणारे असे जाणणारे ते वेगळेच लोक आहे असे समजा. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याची अणुकुचीदार किरणे मेघाच्या फळीचे भेदन करून बाहेर पडतात, त्याप्रमाणे ज्यांची दृष्टी देह दिसत असता ज्ञानाच्या योगाने देहाच्या आकारावर थांबत नाही तर देहाची निरसन करून आत्म्याला स्पर्श करते, तसे विवेकाच्या विस्ताराने ज्या ज्ञानांची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते ते ज्ञानी आत्म्याला याप्रमाणे पाहतात. ज्याप्रमाणे नक्षत्रांनी भरलेले आकाश समुद्रामध्ये प्रतिबिंबित होते परंतु ते आकाश खरोखर तुटून समुद्रात पडले नाही असे निःसंशय ओळखता येते. आकाश आकाशाच्याच ठिकाणी आहे, हे प्रतिबिंब भासते ते मिथ्या आहे. त्याप्रमाणे ते ज्ञानी लोक आत्मा देहामध्ये सापडला असताही तो देहाहून वेगळा आहे असे पाहतात असे जाणतात.
खळाळाच्या लगबगी फेडूनी खळाळाच्या भागी देखी जे चंद्रिका का उगी चंद्री जेवी का नाडरची भरे शोषे सूर्यू तो जैसा तैसाची असे देह होता जाता तैसे देखती माते घटमटू घडे तेची पाठी मोडले परी आकाश ते संचले असतची असे
तैसे अखंड आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते ते देहची होते जाते जाणती फुडे चैतन्य चढ़े ना वोहटे चेष्ट वीना चेष्टे ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते।
खळखळ वाहणाऱ्या पाण्याची चंचलता खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्याच ठिकाणी आहे असे समजून आता त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेले चांदणे जरी हालताना दिसले तरी चांदणे हे चंद्राच्या ठिकाणी स्थिर आहे, म्हणजे आकाशात स्थिर आहे असे पाहावे। अथवा पाण्याचे डबकेच भरते आणि वाढते, त्याच्यामध्ये सूर्याचं जे प्रतिबिंब पडलं आहे त्यात सूर्य नाही, तो सूर्य आपण आपल्या ठिकाणी आहे तसाच आहे। त्याप्रमाणे देह उत्पन्न होत असताना आणि नाश पावत असताना ते ज्ञानी मला तसा पाहतात। आत्मा जिथे आहे तिथेच आहे, हा जो पडला आहे निश्चेष्ट तो देह आहे। म्हणजे देहाच्या उत्पत्तीबरोबर आत्मा उत्पन्न होत नाही आणि देहाच्या नाशाबरोबर आत्मा नाश पावत नाही, तर मी आहे तसाच आहे असे ज्ञानी लोक मला जाणतात। घट आणि मठ हे तयार केले आणि नंतर ते मोडून टाकले तर मग त्या घटामधलं आकाश आणि मठामधलं आकाश त्याबरोबर नष्ट होते का? ते न मोडता जसं आकाश आहे तसंच आहे। त्याप्रमाणे अखंड त्रिकालाबाधित आत्मसत्तेवर अज्ञानदृष्टीने कल्पिलेले हे देहच उत्पन्न होतात आणि नाश पावतात। आत्मा जो आहे तो आहे तसाच आहे हे ते ज्ञानी लोक पक्के जाणून असतात। चैतन्य वाढत नाही आणि कमीही होत नाही, ते कोणाला कर्म करायला लावत नाही अथवा स्वतः कर्म करीत नाही असे ते ज्ञानी लोक शुद्ध आत्मज्ञानाने जाणतात। बरेच लोक असा प्रश्न करताना दिसतात की मरतात कमी आणि जन्म जास्त घेतात, मग हा बॅलेन्स कसा काय टिकतो? तर इथे बॅलेन्स हा शब्दच नाही, बॅलेन्स हा शब्द आपण शिकलो म्हणून आपल्याला बॅलेन्स हा शब्द माहीत झाला, अन्यथा अलौकिक जगतामध्ये बॅलेन्स नावाचा कुठला काही कुठला शब्द आहे? कशाचा बॅलेन्स? तो काही लॉ ऑफ मॅस बॅलेन्स आहे का लॉ ऑफ कन्झर्वेशन आहे? तसं नाहीच आहे, ते चैतन्य आहे। त्या चैतन्याला वाढवता येत नाही आणि घटवताही येत नाही। ज्या आत्म्याला ज्या जीवात्म्याला ज्या प्रकारचा देह जेव्हा पाहिजे असेल, जेव्हा त्याचे सुख आणि दुःख ज्याचे त्याचे पुण्य आणि पाप हे दोन्ही बरोबरीला आले असेल, त्यावेळी त्याला ही चॉईस मिळते की त्यांनी कुठला देह निवडायचा। त्याप्रमाणे तो जीव जीवात्मा तो देह निवडत असतो आणि देह निवडल्यामुळे आत्मा त्याच्यामध्ये येतो, ते चैतन्य त्याच्यामध्ये येते, म्हणून तो तितक्या चैतन्यापुरता मर्यादित नाही। आणि ज्ञानही आपैते होईल प्रज्ञा परमाणुही उगाणा देईल सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता परीते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती नरिगे मानसी तरी सर्वात्मका मजसी नव्हे चिभटी पैतोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयांसी थारा तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी हा गा ओसणतयाच्या ग्रंथी काई तुटती संसार गुंती की परी वसीले या पोथी वाचली होय नाना बांधोनिया डोळे घाणीला विजती मुक्ता फळे तरी तयांचे काय कळे मोलमान। आणि ज्ञानही आपल्या स्वाधीन होईल, बुद्धी ही सृष्टीतील परमाणूच देखील असा हिशेब देईल आणि सर्व शास्त्रांचे सार हस्तगत होईल। परंतु जर वैराग्याने मनामध्ये प्रवेश केला नाही तर सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो मी त्या माझ्याशी अशा त्या विद्वत्तेने त्याची भेट व्हायची नाही, मग तो स्वतःला कितीही ज्ञानी समजत असला तरी त्याचा काही उपयोग नाही। अर्जुना, कितीही विचाराने कितीही ज्ञानाने तोंड भरलेले असे नाका, परंतु जर अंतकरणामध्ये विषयांना आश्रय मिळत असेल तर मग मी निश्चय करून सापडणार नाही. अरे बाबा अर्जुना, झोपेत ग्रंथ बरळण्याने त्या बरळणाऱ्याच्या संसाराचे बंधन तुटत नाही, किंवा पोथीला स्पर्श केला म्हणजे पोथी वाचल्यासारखी होत नाही, किंवा डोळे बांधून जर मोते नाकाला लावली तर त्या मोत्यांची किंमत नुसता मोत्यांचा वास घेऊन कळत नाही. त्याप्रमाणे चित्तामध्ये अभिमानाला जागा दिली आणि जिभेमध्ये सर्व शास्त्रांचा अभ्यास केला, जिभेने सगळे पाच शास्त्र तोंडपाठ केले आणि चित्तामध्ये अंतकरणामध्ये अभिमान दाटून भरला आहे, अशा तऱ्हेने कोट्यावधी जन्म जाईनात का, परंतु अशा पुरुषांना माझ्या स्वरूपाची कधी प्राप्ती होऊ शकत नाही. तैसा चित्ती हंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो, ऐसे निकोडी एक जन्म जाऊ परी न पवीजे माते. जो एक मी का समस्ती व्यापकू असे भूत जाती, ऐकतीये व्याप्ती रूप करू. मग तो कितीही ज्ञानी असण्याचे ढोंग करत असेल, त्याला सर्व शास्त्र मुखोद्घट पाठ असेल, संस्कृतचा अत्यंत ज्ञानी असेल, वेदांचा वेदवेत्ता असेल, पण त्याच्या मनामध्ये, त्याच्या अंतकरणामध्ये, त्याच्या चित्तामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये अहंकार ठासून भरला असेल, तर त्या अहंकारामुळे, त्या अहंकृत चित्तामुळे त्याचे हे सर्व वाचन, त्याचे सर्व ज्ञान हे सगळे मिथ्या आहे. जो मी एक सर्व प्राण्यामध्ये व्यापक आहे त्या माझ्या व्याप्तीचे स्पष्ट वर्णन करू. यापुढे तू लक्षपूर्वक ऐक, मी तुला सांगतो की कशाप्रकारे मी सर्व प्राण्यांमध्ये व्याप्त आहे. गामाविश्यच्च भूतानि धारयामहमोजसा, पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकाः. यदा दित्यगतं तेजो जगद्भासयतेखिलं, यचत्रम्बसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम्. जे तेज आदित्याच्या ठिकाणी असून सर्व जगाला प्रकाशित करते, जे चंद्राच्या आणि अग्नीच्या ठिकाणी आहे ते तेज माझे आहे असे जाण. तरी सूर्या सकटाघवी ही विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. जळ शोषोनी गेलिया सविता, ओलांश पुरवितसे जे माघवता, ते चंद्री पंडुसुता ज्योत्स्ना माझी. आणि दहन पचन सिद्धी करी तसे जे निरवधी, ते हुताशी तेजो वृद्धी माझी चिगा. सूर्यासहित ही सर्व विश्वरचना जो प्रकाश दाखवितो तो प्रकाश माझा आहे, तो प्रकाश विश्वाच्या आद्यंती आहे असे समज. अर्जुना, सूर्य पृथ्वीतील सर्व पाणी म्हणजे ओलावा शोषून गेल्यावर जो प्रकाश पुन्हा ओलावा पुरवितो तो चंद्राच्या ठिकाणी असणारा प्रकाश तो सुद्धा माझा आहे. आणि जे प्रखर तेज सतत जाळण्याची आणि शिजवण्याची क्रिया शेवटास नेते, ते अग्नीच्या ठिकाणी असणारे प्रखर तेज ते सुद्धा माझेच आहे. मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी, हे पासूची ढेपुळी विरेचिना. आणि भूते ही चराचरे हे धरी तसे जिये अपारे, तिये मीची घरी धरी धरे रिगोनिया. गगनी मी पंडुसुता चंद्राचे निमिसे अमृता, भरला जालो चालता सरोवरू. तेथुनी फाकती रश्मिकर ते पाट पेलुनी अपार, सर्वोषधींचे आग्र भरितीव असे मी. ऐसे निसस्यादिका सकळा करी धान्य जाती सुकाळा, ते अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता. आणि निपजविले अन्न तरी तैसे कैचे दीपन, जीणे जिरुणी समाधान भोगिती जीव. मी पृथ्वीच्या खाली प्रवेश केला आहे, म्हणून समुद्राच्या महाजलाने हे पृथ्वी रूपी मातीचे ढेकूळ विरघळून जात नाही, आणि ही पृथ्वी ज्या असंख्य स्थावर जंगम भूतांना धारण करते त्या सर्व भूतांना पृथ्वीत प्रवेश करून मीच धारण करतो। अर्जुना, आकाशामध्ये चंद्राच्या रूपाने अमृताने भरलेले चालते सरोवर मी झालो। येथून त्या चंद्रापासून जी किरणे फाकतात तेच कोणी असंख्य ओघ त्यांना धारण करून मी सर्व वनस्पतीचे मळे भरीत आहे। अशा तऱ्हेने मी सस्यादी सर्व धान्य जातींना विपुलता करतो आणि अन्नाच्या द्वारे सर्व प्राणी मात्रांना जीवन देतो, आणि अन्न शिजवून तयार केले असताना ज्याच्या योगाने ते अन्न पचवून जीव समाधान भोगतो अशी भूकेची प्रखरता कोठून आणायची। 13व्या श्लोकापर्यंतचं निरूपण आज झालं। उद्या 14व्या श्लोकापासून पुढचं निरूपण घेऊया। आज इथेच विश्रांती घेऊ।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।